प्रॉमिसेसचं ओझं इतकं आहे की कंबरडं मोडून जाईल इतकी मोठी लिस्ट आहे, पण त्यातले पूर्ण किती होतात तो एक वेगळाच प्रश्न आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर फिलहाल तो महक आपके साथ है. ऐसा कौन सा प्रॉमिस है जो किया गया है पर कभी निभाया ही नहीं?
हॅलो, महक बालाजी बोलतोय. आम्ही हे करू, तुमच्यासाठी पे करू, नळ आणू, रस्ते आणू, शिक्षण क्षेत्र असो, रस्ता आणू, तुम्हाला जॉब देऊ, नोकरी देऊ, 10 रुपयात मस्त घरचं जेवण सुद्धा प्रोव्हाइड करू. पण ते कितपत खरं आहे हे तर म्हणजे प्रत्येक जाहिरात ऐकून ऐकून माझं तर डोकं तसं चक्रावून गेलंय की बाबा कोणाला नेमकं काय आणि काय.
येस, मग असं प्रॉमिस तू पण कुणाला तरी केलं असेल ना? आता आजकाल जे वाचतायत आपल्याकडे प्रॉमिसेस ती तर वेगळी गोष्ट आहे म्हणा. तू कुणाला केलंय प्रॉमिस आणि पूर्ण झालं नाही, किंवा तुला कुणीतरी काहीतरी प्रॉमिस केलंय आणि ते पूर्ण झालं नाही, असं कधी झालंय का?
माझ्यासोबत खूपदा झालेलं आहे, पण आता सध्या जी लेटेस्ट गोष्ट आहे ना मी त्याच्यावरच बोलणार आहे, कारण बाकीचे प्रॉमिसेस छोटे मोठे असतात ते चालत असतात. पण जे इलेक्शनचं प्रॉमिस आहे, माझ्यासोबत असे 2 व्यक्ती आहेत, त्यांनी माझ्यासोबत प्रॉमिस केलं होतं. तिथे म्हटले होते तू फक्त वोट कर, तुझ्या मागे मी आहे आणि तुला जे पाहिजे ते मी देतो. तर मी केलं आणि त्याच्यानंतर मी गेलो त्यांच्याकडे. ते म्हणतात अरे आता झालं, आता काही नसते, आधीच असते. मी म्हटलं बरं ठीक आहे. ते म्हणतात की संध्याकाळ म्हणजे तुला कधी जर काही काम पडलं आम्हाला अर्ध्या रात्री फोन कर, आम्ही तुझ्या सोबत. मी म्हटलं ठीक आहे. क्या हुआ तेरा वादा, क्या वचन वो इरादा, हे असे त्यांचे असतात आणि मग ते काही करतात काही
करतच. म्हणजे काही प्रॉमिसेस निभवले जातात, काही निभवले जात नाही. त्यांनी बरेचसे प्रॉमिसेस जे आहेत ते तोडण्यासाठीच केलेले असतात. तुमच्या सोबत असं काही झालं असेल तर नक्की सांगा. आरजे महक 93.5 फॉलो करून सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.